अविभक्तं च भूतेषु विभक्तं इव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभ विष्णु च। 13वा अध्याय 16वा श्लोक। आपण भगवंतांचं या श्लोकावर जे काही सांगणं आहे ते सांगणं विस्ताराने निरूपणात्मक असं मागच्या वेळेला पाहिलेलं होतं। सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी वस्तुतः एकपणाने असणारा, अविभक्त असा असणारा, विभक्तम इवच स्थितम, तो विभक्त असल्यासारखा दिसतो। कोण? परमात्मा, ज्ञेय। भूतभर्तृ स्थितिकाळी सर्व भूतमात्रांना धारण करणारा, तज ज्ञेयम ग्रसिष्णु प्रलयकाळी सगळ्यांचं ग्रहण करणारा, सगळ्यांना संपवणारा, ग्रास करणारा, प्रभविष्णूच उत्पत्तीच्या काळी सर्वांना परत प्रगट करणारा असा तो परमात्मा आहे, ते ज्ञेय आहे। तैसे अनेकी याच्यावरचं निरूपण आपण पाहिलेलं आहे। तैसे अनेकी भूतजाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारणगा, अनेक अशा भूतमात्रांमध्ये जे एकत्वानी पसरलेलं आहे असं, तैसे अनेकी भूतजाती जे आहे एकी व्याप्ती, त्याची व्याप्ती एकत्वानी आहे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी। त्या एकामुळे सर्व भूतमात्र आहेत, सर्व भूतमात्रांचं कार्य तो एक आहे, सर्वांच्या अंतर्यामी असणारा म्हणून चाललेला आहे। आपलं चालणं, बोलणं, हलणं, सर्व क्रिया त्याच्या अधिष्ठानावर घडतात। सर्व प्राण्यांच्या, पशूंच्या चालणं, आवाज करणं, खाणं या सगळ्या क्रिया त्याच्या अधिष्ठानावर चालतात। तो सर्वांना अधिष्ठानभूत असणारा एकच आहे। त्या एकामुळे सर्व भूतमात्र आहेत, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तो एकत्वानी आहे। आपली दृष्टी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी त्याला वेगळं वेगळं पाहण्याची अशी असते, भिन्न भिन्न प्रकारांनी आपण पाहतो, तो एकच सर्वत्र पसरलेला आहे अशी आपली पाहण्याची दृष्टी नसते। मनुष्यही तोच झालेला आहे, गाय ही तोच झालेला आहे, टोणगा देखील तोच झालेला आहे, तोच गाढव झालेला आहे, वेगळे वेगळे पक्षी तोच झालेला आहे। स्वरूपानंदांच्या त्या साक्या आहेत ना, डराव डराव बेडूक ओरडे छे छे प्यारे राम, टिटी व टिटी व टिव टिटवी छे छे माझा आत्मा राम। तोच वस्तुतः सर्वांच्या अंतर्यामी आहे, तोच कार्य करतो आहे, पण तो अविभक्त आहे अशी जाणीव मात्र आपल्याला नाही। आपण सर्व एकमेकांपासून वेगळे आहोत अशी आपल्याला जाणीव आहे, तो एकत्वानी आहे अशा प्रकारची विशेष जाणीव आपल्या ठिकाणी काम करत नाही. सगळ्या संघर्षाचं मूळ, सगळ्या मतभेदांचं मूळ, सगळ्या वादविवादांचं मूळ ही द्वैतदृष्टी आहे. आपण द्वैतदृष्टीने सर्व ठिकाणी पाहतो आणि तो मात्र एकत्वानी भरलेला आहे हे लक्षात येत नाही. तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारणगा, सर्व विश्व कार्यासाठी कारण म्हणून ते ज्ञेय आहे. आपण मागच्या वेळेला इथं थांबलेले होतो. कार्य आणि कारण याचा एकमेकांशी संबंध असतो. कार्य हे मूलद्रव्य आहे आणि कारण हा तयार झालेला पदार्थ आहे, त्या मूलद्रव्यापासून घडलेला पदार्थ म्हणजे कार्य. जसं सुवर्ण हे अलंकाराचं कारण आहे, अलंकार हे त्याचं कार्य आहे. वेगळे वेगळे अलंकार हे सुवर्णाचं म्हणजे मूळ कारणाचं कार्य आहे. मृत्तिका हे कारण आहे आणि त्याच्यानंतर मृत्तिकेची जी वेगळी वेगळी भांडी आहेत ते मृत्तिकेचं कार्य आहे. तंतू अथवा कापूस अथवा पट तंतू हे कारण आहे आणि वस्त्र अथवा पट हे कार्य आहे. वेदांताचा सिद्धांत असा आहे की कोणत्याही कार्यामध्ये कारण हे अनुस्यूत असतं. अलंकारातून जर सोनं काढून टाकलं तर काही शिल्लक राहणार नाही, वस्त्रातून जर तंतू कापूस काढून टाकला तर काही शिल्लक राहणार नाही, मृत्तिकेच्या भांड्यांमधून जर मृत्तिका काढून घेतली तर काही शिल्लक राहणार नाही, भांड या नावाचा पदार्थच उरणार नाही. विश्व कार्य जे आहे त्या विश्व कार्यासाठी ज्ञेय हे कारण आहे. जर हे कारणच अस्तित्वात नसेल तर विश्व या नावाचा कोणताही पदार्थ दिसणार नाही, भासणार नाही. म्हणून कार्य कारण भावानी विश्व हे जे कार्य आहे त्याचं कारण हे ज्ञेय आहे, या ज्ञेयामुळे विश्व आहे. तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारणगा, कारणस्य व्यतिरेकेन कारण व्यतिरेकेन कार्यस्य अभावः, असं वेदांताचा एक सिद्धांत आहे. जर कारणच नसेल तर कार्य संभवत नाही. सर्व भूत मात्रांमध्ये तो परमात्मा हा कारण रूप आहे आणि म्हणून सर्व भूत मात्र कार्य रूपाने आपल्याला दिसतात. जगत देखील जे कार्य रूपाने भासतं ते त्यामुळे भासतं. म्हणून हा भूताकारू जेथोनी तेची तया आधारू, हा भूत मात्र नक्की जिथून निर्माण झालेला आहे ते अव्यक्त तत्वच या भूतमात्रांना आधार म्हणून देखील आहे. आपल्याला जे व्यक्त दिसतं त्या व्यक्ताच्या मागं खूप मोठं भलं मोठं, आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढं अव्यक्त आहे. या अव्यक्ताचं एक थोडं टोक म्हणून व्यक्त विश्व आपल्याला दिसतं. ते किती अव्यक्त असावं, सूक्ष्मत्वात तदविज्ञेयम असं जे म्हटलेलं आहे, सूक्ष्म म्हणजे किती सूक्ष्म असावं, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं एक दोन तीन प्रवचनांच्या आधी की अणुची जी रचना आहे त्या रचनेमध्ये खूप मोठी स्पेस आहे, आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढी मोकळी जागा आहे. प्रत्यक्षतः त्याला अणू असं म्हटलेलं आहे पण तो अणू देखील मोठ्या एका पोकळीनी भरलेला असा आहे. अणू आणि रेणू यांच्या विशिष्ट रचनेपासून जे जड जगत आहे त्या जड जगताचं सर्वात अंतिम टोक म्हणजे ते अणू समजलं जातं. तो अणू देखील अत्यंत सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे शास्त्रज्ञ सांगतात त्याच्याबद्दल, की तो आत्ता जेवढा आहे त्याच्यापेक्षा तो साध्या डोळ्यांना दिसत नाही. पण तो जर लिंबा एवढा मोठा केला तर त्याच्या आतले जे इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत तर ते दिसत नाहीत. मग तो फुटबॉल एवढा मोठा केला तर तरीही दिसत नाहीत. मग फुटबॉलच्या मैदाना एवढा मोठा केला तर तरीही दिसत नाहीत. ते असं म्हणतात की भारताचं जे संसद भवन आहे तेवढा जर मोठा तो केला तर त्याच्या मध्यंतरी मध्यभागी एका तिळासारखा तो प्रोटॉन तुम्हाला दिसेल. इतकं ते सूक्ष्म आहे असं शास्त्रज्ञ त्याच्याबद्दल सांगतात. आणि तिथपासून म्हणजे तो जर केंद्रबिंदू असेल तर जो व्यास आहे संसद भवनाचा बाहेरचा परिघ, व्यास नव्हे परिघ जो आहे तिथपर्यंत ओपन स्पेस आहे. जर तिथे एक तिळाचा दाणा ठेवला तर केवढी मोठी ओपन स्पेस राहील, तेवढी ओपन स्पेस प्रत्येक अणूमध्ये आहे. तो तशा तऱ्हेने अव्यक्त आहे, कारणरूप असा आहे. हा सर्व भूताकार सगळं जगत जड जगत मुळात त्या आधाराने काम करत आहे, त्या आधाराने ते राहत आहे. हा जो अणू आहे त्याच्यापेक्षाही परमात्मा सूक्ष्म आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे नभाचे नी पालवे गाळून घेईजे, एरवी सपूरपण पाहता जयाचे गगनही वाटे फेकुले. एरवी गगनाचे नी पालवे गाळून घेईजे, ते इतकं सूक्ष्म आहे की गगनाच्या पडद्यातून देखील त्याच्या गाळण्यातून देखील ते सहज गाळलं जाईल. त्या अणूपेक्षा देखील सूक्ष्म अशी ती वस्तू या सगळ्या जगताला मूल आधार म्हणून झालेली आहे. संतांनी हे नेहमीच सांगितलेलं आहे, उपनिषदांनी सांगितलेलं आहे, निराकार आधार ब्रह्मादिकांचा. या सगळ्या दृश्य सृष्टीचा आधार हा अव्यक्तामध्ये आहे. आपलाही आधार अव्यक्तामध्ये आहे. आपली जी पाळमुळं आहेत ती अव्यक्तामध्ये आहेत. आपण जी व्यक्त व्यक्ती बघतो त्याचं नाम रूप रंग आकार याच्या आत कितीतरी सूक्ष्म ती व्यक्ती शिल्लक असते. त्याचं मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, अंतःकरण आहे, अजून आत आहे. त्याच्याही आत असणारी शुद्ध जाणीव शक्ती आहे. ही जाणीव शक्ती हा या व्यक्त दशेचा खरा आधार आहे. म्हणून हा भूताकारू जेथोनी तेची तया आधारू. तिथूनच तो निर्माण झाला आणि जिथून निर्माण झाला तीच गोष्ट त्याला आधारभूत म्हणून देखील आहे. कल्लोळा सागरू जियापरी. जसं कल्लोळाला सागर हाच आधार आहे, दुसरा कोणताही आधार कल्लोळाला नाही. सागरावरच तो निर्माण होतो, सागरामध्येच निमून जातो. बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची जैसी. बाल्य आदी बाल्य कौमार्य तारुण्य जरा आदी ज्या वयाच्या अवस्था आहेत काया एकची जैसी, त्या सगळ्या अवस्थांमध्ये जशी काया एकच असावी तैसी आदी स्थिती ग्रासी अखंड जे. आदी समयी देखील स्थिती समयी देखील आणि जेव्हा त्याचा ग्रास होतो तेव्हा देखील ते अखंडच राहतं, ते मोडून पडत नाही, ते जन्माला देखील येत नाही आणि ते मोडून देखील पडत नाही. ते आहेच आहे, ते सदा सर्व काळ आहे, ते नाही असं कधी घडलेलं नाही. त्याच्या आधारावर त्याच्या अधिष्ठानावर आधी आहे, मध्य आहे आणि अंत आहे. आणि अंत झाल्यानंतर अव्यक्त अशा दशेमध्ये त्याच्याच ठिकाणी सगळी प्रकृती विश्रांतीला जाते. आणि सृष्टी प्रभव जेव्हा होतो तेव्हा त्याच्याच ठिकाणाहून सगळ्या सृष्टीची निर्मिती होते. सायं प्रातर मध्यान होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना. सायंकाळी प्रातकाळी माध्यानकाळी जेव्हा सूर्य अगदी तापलेला असतो गगन मात्र जसंच्या तसं असतं, त्याला तसा लेप लागलेला नसतो. आणि सायंकाळी देखील आणि प्रातकाळी देखील आणि कोणत्याही काळी गगन जसंच्या तसं जसं असावं. अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा प्राप्त झाले मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तई जे शून्य. हा सर्व आकार विश्वाकार जेव्हा नाहीसा होतो तेव्हा नाहीसा होण्याची एक घडामोड आहे, विशिष्ट घडामोड आहे. ती घडामोड ज्या शक्तीच्या अधिष्ठानावर होते त्याला रुद्र असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा सृष्टी निर्माण होते त्यावेळेला सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणजे ब्रह्मा. सृष्टी निर्माण झाल्यावर काही घडामोड झाल्यासारखं दिसतं, ती शक्ती ज्याच्या ठिकाणी आहे त्याला ब्रह्मा अशी आम्ही संज्ञा दिलेली आहे. आणि जेव्हा नाश होतो तेव्हा विष्णू अशी आम्ही संज्ञा दिलेली, रुद्र अशी आम्ही संज्ञा दिलेली आहे. आणि जेव्हा स्थितीकाळ राहतो तेव्हा त्या राहण्याच्या विशिष्ट शक्तीला विष्णू असं आम्ही नाव दिलेलं आहे. वस्तुतः एकाच शक्तीच्या या तीन अवस्था आहेत, एकाच घडामोडीच्या अपरिहार्य अशा तीन बाजू आहेत. एक उत्पत्ती आहे, एक स्थिती आहे आणि एक संहार आहे. जेव्हा उत्पत्ती आहे त्या उत्पत्तीचा देव आम्ही कल्पिला, आम्ही त्याला ब्रह्मा असं म्हटलं. वस्तुतः तो ब्रह्मा हा मुळात परमात्माच आहे. स्थितीकाळी आम्ही ज्याला विष्णू म्हणतो तो विष्णू देखील आम्ही कल्पिला. स्थिती जगताची धारणा ही आम्हाला नेहमीच आवडणारी गोष्ट आहे, ती तशीच सुरक्षित राहावी म्हणून आम्ही त्याला विष्णू कल्पिला. म्हणून देवांचे जे सगळे अवतार आहेत ते अवतार विष्णूंपासून झालेले आहेत अशी आम्ही भावना केलेली आहे, कल्पना केलेली आहे. वस्तुतः ते परमात्म्याचे अवतार आहेत पण ते विष्णूचे अवतार असं आम्ही ठरवलं. याचं कारण जगताची जी स्थिती आहे ती स्थिती सांभाळणारा देव म्हणून आम्ही विष्णू हे नामांकन नामाविधान केलेलं आहे म्हणून तो विष्णू. उत्पत्ती झाली ही एक वेगळी शक्ती समजली गेली आणि ज्यांनी ती केली आमच्या कल्पनेप्रमाणे त्याला आम्ही ब्रह्मा म्हणालो. आणि जेव्हा नाश होतो तेव्हा नाश होणं हे देखील एका शक्तीचंच कार्य असल्यामुळं तो नाश एका शक्तीमुळे होतो, त्या शक्तीला आम्ही रुद्र अथवा शिव असं म्हटलेलं आहे. आपल्याला नाशाची सर्वात जास्त भीती आहे, सर्वात जास्त भीती जर कोणती तर नाशाची भीती. त्याच्या पाठोपाठ जी नाश झाला नाही तर आम्हाला तसंच सांभाळलं जावं अशी आमची एक इच्छा आहे, ही आमची दुसरी प्रेरणा आहे. असं असल्यामुळं भगवान शंकर आणि विष्णू यांचे भक्त भरपूर आहेत. देवळं देखील विनाश होऊ नये म्हणून विनाशाची जी देवता आहे त्याला शरण जाण्याची पद्धत, आमचं जे जीवन आहे ते जीवन सांभाळलं जावं म्हणून शंकरांची देवळं आम्ही बांधली. काशी रामेश्वर सगळीकडे जी पवित्र मंदिरं फार अनादिकालापासून जेव्हा रामही नव्हते आणि जेव्हा कृष्णही नव्हते तेव्हापासून शंकर हे आदि दैवत म्हणून समजलं जातं, कारण माणूस नेहमीच विनाशाला घाबरत आलेला आहे, म्हणून तो नेहमीच शिवाला रुद्राला शरण गेलेला आहे। आमची जी दैवता आहे किमान आमची अपेक्षा म्हणजे आमचा संहार होऊ नये, म्हणून रुद्राची पोथी देखील आमच्याकडे फार प्रिय आहे, अशा करता प्रिय आहे की आमचं सगळं नीट राहावं, टिकून राहावं, त्याचा नाश होऊ नये अशी आमची इच्छा आहे। वस्तुतः एकाच घटनेचं हे शेवटचं टोक आहे, तरी देखील आम्ही असं म्हणतो की हे नको व्हायला, शक्य तितकं नको व्हायला। म्हणून शंकराचे भक्त भरपूर आणि विष्णूचे देखील भक्त भरपूर, कारण जे आहे ते तसंच राहावं, त्याच्याबाबत आमची अशी धारणा आहे की शंकर काही करू शकत नाहीत, म्हणून आम्ही विष्णूंना शरण जातो। आम्ही एक कल्पना केली, आम्ही एक भावना केली की स्थिती ही देखील एक शक्ती आहे आणि ती शक्ती विष्णू या देवतेमुळे सांभाळली जाते, म्हणून आम्ही विष्णू भक्त होतो। पण आम्ही ब्रह्मदेवाचे कधीही भक्त नव्हतो आणि नाही, आणि इथून पुढेही होण्याची कोणती शक्यता नाही, कारण निर्मिती झालेली आहे, आता आम्हाला काही कर्तव्य नाही ब्रह्मदेवाशी, तितकं कर्तव्य नाही। पौराणिक गोष्टीमध्ये आपण ब्रह्मदेवापाशीचं जेवढं ऐकतो तितपत पण ब्रह्मदेवाची देवळं आहेत असं तुम्हाला आढळणार नाही, कारण घटना घडून चुकलेली आहे। आता जे झालेलं आहे त्याचा नीट सांभाळ व्हावा म्हणून विष्णूचे भक्त आम्ही होऊ आणि नाश होऊ नये म्हणून शंकराचे भक्त देखील आम्ही होऊ। मला नीट माहिती नाहीये पण पुण्यात ब्रह्मदेवाचं देऊळ आहे की नाही तुम्हालाच काही माहीत असलं तर, पण गावन गावं तपासली तर शंकराची आणि विष्णूची देवळं राहतील, रामाची आणि कृष्णाची देवळं राहतील। मनुष्य त्याचा जो परमार्थ आहे तो परमार्थ देखील एका व्यावहारिक पातळीवर असाच चालवतो। आता आम्हाला जरुरी नाहीये, उत्पत्ती झालेली आहे, जी उत्पत्ती झालेली आहे आणि जशी झालेली आहे त्याच्या टिकणं महत्वाचं आहे आणि नाश न होणं महत्वाचं आहे। तरी देखील ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती, विष्णू म्हणजे स्थिती आणि रुद्र म्हणजे लय, या तीनही घटना ज्या आहेत त्या तीनही घटना अपरिहार्य आहेत। उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा, निर्माण होणं आणि नाश होणं हा जगतामध्ये खेळ कायम चालू राहिलेला आहे, आणि जगताचंही निर्माण होणं आणि जगताचाही नाश होणं हाही खेळ एका अति अवाढव्य अशा काळाच्या पसाऱ्यामध्ये निश्चित होईल। अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणीचे ब्रह्मा, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एकाच शक्तीला ब्रह्म म्हटलेला आहे, त्या ज्ञेयाला परमात्म्याला, व्याप्ती जे विष्णू नामा प्राप्त झाले, मग आकारू हा हरपे, तेव्हा रुद्र जे म्हणीपे, तेही गुणत्रय जेव्हा लोपे तई जे शून्य। आमच्या इथं संतांनी शास्त्रांनी देखील ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची निंदा केली नाही, टिंगल केली नाही, आणि त्यांची टिंगल आणि निंदा सोडून द्या, पण जे त्यांना भजतात त्यांची टिंगल आणि निंदा केली नाही, वस्तुस्थिती मांडली पण सौम्यपणे मांडली। एक परमात्माच आहे म्हणून विष्णू नावाचा पदार्थ नाही असं कधी म्हटलेलं नाही, एक परमात्माच आहे म्हणून ब्रह्मा नावाचं काही नाही असं म्हटलेलं नाही, एक ज्ञेय आहे म्हणून रुद्र नाही असं म्हटलेलं नाही। तुम्ही भजा, रुद्राला भजा आणि परमात्मा स्वरूप व्हा, विष्णूला भजा आणि परमात्मा भावनेमध्ये जा। जर भजायचं असेल तर ब्रह्म्याला भजा, परमात्मा भावनेनी भजा, त्या ज्ञेयाला जाणणं हे महत्वाचं मानलेलं आहे। असलेल्या श्रद्धा उडवण्याचं काम ब्रह्मा नाहीच आहे असं तुम्ही म्हणू शकता, विष्णू नाहीच आहे असं तुम्ही म्हणू शकता, रुद्र नाहीच आहे असं तुम्ही म्हणू शकता, अशी कोणतीही शक्ती नाही। केवळ एवढ्या खातर सुरती सोमनाथ 17 वेळेला फोडला गेला. सुरती सोमनाथावर जो वारंवार हल्ला होत असे, पण या संकल्पना आहेत आम्ही मांडलेल्या, ती मूर्ती फोडल्यामुळं रुद्र फुटत नाही, ती मूर्ती फोडल्यामुळं शिव फुटत नाही. म्हणून पाखंड अथवा पाषांड अथवा नास्तिकता ही वेगळी गोष्ट आहे, पण संतांनी सांगितलेला जो परमार्थ आहे तो परमार्थ डोळस पद्धतीने सांगितलेला आहे. विष्णू रुद्र आणि ब्रह्मा हे एका परमात्म्याचे अंग म्हणून आहेत. प्रतीक मूर्ती ज्या काही असतील तर त्या परमात्म्याकरता म्हणून आहेत, त्यांच्या योगाने परमात्म्याची आठवण व्हावी म्हणून आहेत. मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तई जे शून्य. आणि निर्मिती अथवा स्थिती अथवा लय हा त्रिगुणांचा एकूण गुणधर्म अथवा खेळ आहे. हे त्रिगुण जेव्हा नाहीसे होतात तेव्हा जे उरत ते शून्य उरत. गुणत्रय सत्व रज आणि तम हे तीन गुण जेव्हा नाहीसे होतात, लीन होऊन जातात, तेव्हा एक गोष्ट शिल्लक राहते, ती गोष्ट म्हणजे शून्य. ध्यानामध्ये देखील सत्व गुणाचा आधार घेऊन का होईना रज आणि तम बाजूला जातात. मग सत्वाचं सातत्य राहतं. सत्वाचं सातत्य राहिल्यानंतर बुद्धीमध्ये प्रकाश पडतो, बुद्धी आग्र होते. सत्वाचं सातत्य राहिलं तर सत्वाचा अभिमान गळून पडतो. सत्वाचं जर सातत्य राहिलं तर ज्याच्या ठिकाणी सत्वगुण असतो तो सत्वगुणापेक्षा देखील वेगळा होतो त्या सातत्यामुळं. अभिमान शून्य झाल्यामुळं आणि तेव्हा सत्वगुण देखील नाहीसा होतो. तेव्हा तीनही गुण नाहीसे झाल्यामुळं एक शून्य प्रतिभासित होतं. आता सगळं संपलं, मन संपलं, विचार संपले, जगताची आठवण संपली, सगळं संपलं. हे जे सगळं संपलं हे समजणारा कोणीतरी शिल्लक राहतो, पण त्याला पुढं काहीही नाही हे समजत असतं. याच्या आधी काही आहे असं समजत असतं. विचार आहे, भावना आहेत, विकार आहेत, वासना आहेत. या वासना संपतात, विकार संपतात, भावना संपतात, तो तटस्थ असतो, साक्षी असतो, द्रष्टा असतो, अलिप्त असतो. मन संपतं, मनाची अमन स्थिती होते. अशा वेळेला मन रजोगुणात्मक असल्यामुळं रजोगुणात्मक मन पण सत्वाच्या आधाराने काही काम करत असतं. द्रष्टृत्वाच्या भावनेमध्ये मन संपून जातं. मन संपल्यानंतर स्वाभाविक आता सगळं संपलं असं वाटायला लागतं. साधकाला असं लक्षात येतं की आता काहीच नाहीये. समोर जे विचार होते ते विचार नाहीच आहेत, संपले. विचार जसे संपले तसं विचाराची जागा घेणारं देखील कोणी तिथं आलेलं नाही. कोणतीही वृत्ती नाही, सूक्ष्म वृत्ती देखील नाही. तेही गुणत्रय जेव्हा लोपे तई जे शून्य. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नभाचे शून्यत्व गिळून. त्यावेळेला जर काही शिल्लक राहत असेल तर फक्त नभ अथवा गगन एवढं शिल्लक राहतं. चिदाकाशामध्ये म्हणजे या मस्तकाच्या प्रदेशामध्ये साधक तटस्थपणाने अलिप्तपणाने पाहत असतो आणि विचाराचा लोप झालेला असतो. त्यावेळेला जे शिल्लक राहतं त्याला शून्य असं म्हटलेलं आहे. नभाचे शून्यत्व गिळून आकाशाच्या ठिकाणी अज्ञान अथवा शून्य हा दोष सांगितलेला आहे. म्हणून सद्गुरूंचं वर्णन देखील गगन सदृशम असं केलेलं आहे. गगना सदृश पण गगनाच्या ठिकाणी जो अज्ञान हा दोष आहे तो दोष ब्रह्माच्या ठिकाणी नाही, सद्गुरूंच्या ठिकाणी नाही. हा जो अज्ञानाचा पडदा आहे, अज्ञानाचं आवरण आहे, अज्ञान हेच शून्य, तिथं काही नाही असं जे वाटतं तेही शून्यच आहे. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून आणि तीन गुण ज्या ठिकाणी संपलेले आहेत सत्व रज आणि तम या तीनही गुणांची अत्यंत लीन झालेली अशी स्थिती आपण आहोत हा भाव नाही, देहानी आहोत हा भाव नाही, देह मन बुद्धीनी मी आहे असा भाव नाही. म्हणजे उत्पत्तीबद्दल पत्ता नाही. आपल्या देहाच्या वर्तमानाची कोणतीही खबर नसल्यामुळं अर्थात स्थितीबद्दल देखील कोणतीही जाणीव नाही. पंचभौतिक देहाच्या स्थितीबद्दल कोणतीही जाणीव नाही आणि नाशाची कोणतीही चिंता नाही, प्रलयाची कोणतीही चिंता नाही, देहाच्या नाशाची कोणतीच चिंता नाही. ब्रह्माचं काम संपलं, विष्णूचं काम संपलं आणि शिवाचं काम संपलं अशी ध्यानात निर्माण होणारी स्थिती. भगवंतांनी ज्ञानाला अत्यंत जवळचे म्हणून जे शब्द सांगितले त्याच्यामध्ये वीत राग भय क्रोधाः असे शब्द नेहमी उच्चारलेले आहेत. वीत राग भय क्रोधाः मन्मया माम उपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. भय क्रोध आणि विषयासंबंधी प्रेम या मूलगामी भावना आहेत. स्वरस वाही असे हे विचार आहेत ते जाणारे नाहीत. तुम्ही कामामध्ये असणं, कामाच्या विचारामध्ये असणं हे स्वाभाविक आहे, अस्वाभाविक नाहीये. साधकाला ते अडचणीचं वाटतं पण मनुष्य देहाच्या ठिकाणी हे स्वाभाविक आहे. तुम्ही क्षुब्ध होणं, क्रोधाला प्राप्त होणं हे देखील स्वाभाविक आहे. मनुष्य देहाच्या अंगाने स्वाभाविक आहे, साधकाला अडचणीचं ठरतं. साधक ते बाजूला सारायला जातो आणि आपल्या अस्तित्वाला लागणारा जो धक्का आहे तो धक्का तुम्हाला नको आहे, भय तुम्हाला नको आहे. सगळ्यात मोठं भय म्हणजे मृत्यूचं भय आहे. या तीन भावनांनी आपल्या जीवनाला जन्मभर पछाडलेलं असतं. या तीनही भावनांचा तिथं लोप झालेला असतो. गुणत्रय त्या ठिकाणी मावळलेले असतात, पूर्ण नाहीसे झालेले असतात. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून तिथं गुण कोणताच राहिलेला नसतो. कोणती तरी एखादी भावना असणं हे सत्व रज तम यांचं काम आहे, तेच तिथं नसतं. आणि परमात्म्याशी एकरूप होण्याची प्रेरणा सत्वगुणे भगवत भक्ती त्याचाही त्या ठिकाणी लोप झालेला असतो. मी ध्यानाला बसून आता परमात्मा प्राप्त करेन अशा प्रकारचा देखील सत्वगुणाचाही संकल्प तिथं शिल्लक राहिलेला नसतो. अशा वेळेला नभाचं शून्यत्व गिळणारी एक शक्ती आपल्या ठिकाणी आहे. ती शक्ती म्हणजे आपणच. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू, बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये पिंडानी पिंडाचा ग्रास करणं हा नाथ संकेतीचा संकेत आहे. म्हणजे खरं म्हणजे आदिनाथांच्या परंपरेचा हा संकेत आहे. परी बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू, म्हणजे नाथ संप्रदायाची ही खूण असली तरी देखील भगवान श्रीकृष्णांनी सांगितली, श्री विष्णूंनी ही सांगितली. अर्थात श्री विष्णू आणि आदिनाथ हे तुमच्या आमच्या बोलण्यासाठी वेगळे वेगळे आहेत. पृथ्वीचं आपामध्ये, आपाचं तेजामध्ये, तेजाचं वायूमध्ये, आणि तो वायू ऊर्ध्वगामीहून गगनामध्ये त्याचा लोप होतो. भराभर श्वास वर जात आहेत आणि वर लीन होत आहेत असा ध्यान करणाऱ्या साधकाला अनुभव येत राहतो. तेवढा श्वास सुटत तर नाहीये आणि श्वास कायम ऊर्ध्वगामी होतो आहे आणि या वरच्या भागामध्ये जाऊन वायू थांबतो आहे, लीन होतो आहे. अशा वेळेला फक्त नभ किंवा आकाश शिल्लक राहतं. हे जे आकाश शिल्लक राहतं, या आकाशाचाही लोप आत्मभावनेनी, आत्मपिंडानी होतो. असं असल्यामुळं शेवटच्या स्थितीमध्ये नभाच्या ठिकाणी जो शून्याचा दोष आहे तो दोष देखील संपतो. जर व्हॅक्युम निर्माण झाला तर तो कशाने तरी भरला पाहिजे. विचार नाहीसे झाले, शून्य झालं, मन नाहीसं झालं, बुद्धीची भावना देखील वेगळेपणाने, अहंतेनी राहिली नाही, नाहीशी झाली, चित्ताचा लोप झाला, गुणत्रय नाहीसे झाले. आता शून्य राहिलं, आकाश केवळ राहिलं, एक अज्ञानाचं आवरण राहिलं. पाहणारा आहे आणि तो पाहणारा असं पाहतो आहे की काहीच नाहीये. हे जे काहीच नाहीये ही जी भावना आहे, तर ती जागा, ती भावना मीच एक आहे या भावनेनी व्यापून घेतली जाते आणि तो मी आहे. तो मी देह मन बुद्धी याच्या निरपेक्ष असणारा शुद्ध जाणीव स्वरूप मी तिथं शिल्लक राहतो. हा जो शुद्ध जाणीव स्वरूप असा मी आहे, त्या मीला देखील आत्मबोध होतो. अहम आत्मा, मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा त्या ठिकाणी त्याला बोध होतो. आणि काहीही नाही, गगन आहे अथवा पोकळी आहे अथवा शून्य आहे याच्याऐवजी मीच एक ब्रह्मभावनेनी तिथं आहे असं वाटायला लागतं. अशी साधकाची अनुभूती होते. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून शून्य, मग जे शून्य राहतं ते शून्य, ते महाशून्य, त्या शून्याला महाशून्य असं म्हणतात. हे जे शून्य आहे ते शून्य देखील महाशून्य म्हणजे परब्रह्मसत्ता, ज्याच्या ठिकाणी सर्व ब्रह्मांडच, जगतच शून्य होऊन जातं असं फार मोठं शून्य. पण त्या शून्याच्या ठिकाणी ते स्वसंवेद्य आहे, स्वतः स्वतःला जाणायला समर्थ असं आहे. अशा प्रकारे एक ब्रह्मभाव त्या ठिकाणी शिल्लक राहतो. स्वरूपानंदांचा तो एक अभंग आहे ना, कोणता, त्याची सुरुवात काय, कृपावंत थोर सद्गुरु उदार तेणे योग सार दिले मज. पुढं काय, मन पवनाची घालोनिया गाठ गगनाची वाट दावियेली. मन आणि पवन यांची गाठ घातली आणि गगनाची वाट म्हणजे या ठिकाणची, इथं येण्याची वाट दाखवली. तिथं काय झालं तर शून्य, निःशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरिरूप. हे जे महाशून्य आहे ते महाशून्य म्हणजेच परमात्मा सच्चिदानंद श्रीहरी. स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे। नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून शून्यते महाशून्य श्रुतीवचन संमत। श्रुतीवचन संमत अशी जी परब्रह्म सत्ता आहे ती परब्रह्म सत्ता या ठिकाणी केवळ शिल्लक राहते। अविभक्तंच भूतेषु विभक्तम इवच स्थितम। वस्तुतः अविभक्त असणारा पण विभक्त असल्यासारखा भासतो असा भूत भर्तृच तज ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभ विष्णुच। ते जे ज्ञेय आहे ते ज्ञेय उत्पत्ती स्थिती आणि संहार या काळी जे जाणवतं असं त्या ज्ञेयापासूनच उत्पत्ती स्थिती आणि संहार होतो। या उत्पत्ती स्थिती आणि संहाराच्या भावनेला गुणत्रयाला देखील पूर्ण बाजूला सारून ज्ञेयाशी साधक तदाकार होऊन जातो एकरूप होऊन जातो। नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून शून्यते महाशून्य श्रुती वचन संमत। ज्योतिषामपि तज्ज्योतिहि तमसहा परमुच्यते। आता तुम्हाला फार काळ डोक्याला ताण राहणार नाहीये। हा शेवटचा श्लोक चाललेला आहे ज्ञेयाच्या वर्णनाचा। मग त्याच्यानंतर एक अगदी साधा सुद्धा श्लोक आहे। हा जो श्लोक आहे तो ज्योतिषामपि तज्ज्योतिहि। ज्योतीची देखील ती ज्योती आहे म्हणजे त्या ज्योतीने तुम्हाला माहीत असलेल्या सगळ्या ज्योती प्रकाशित होतात अशी ज्योती म्हणजे ते ज्ञेय आहे। तमसहा परम उच्चते अंधारापासून अगदीच वेगळं असं त्याच्या संबंधी म्हणता येतं। ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम। ज्ञान ज्ञेय आणि ज्ञानगम्य या त्रिपुटीचा लोप झाल्यानंतर जे प्रतीतीला येतं असं हृदी सर्वस्य अधिष्ठितम आणि सर्वांच्या हृदयाच्या ठिकाणी म्हणजे हेच हृदय म्हणजे हार्ट नव्हे हृदय म्हणजे मस्तकाकाशामध्ये असणारी मी अहम अशी शुद्ध जाणी। हृदी सर्वस्य अधिष्ठितम हे ज्ञेयाचं शेवटचं वर्णन आहे। मग एक अगदी साधा श्लोक आहे इति क्षेत्रम। अशा प्रकारे सुरुवात जिथून झाली क्षेत्र काय इति क्षेत्रम तथा ज्ञानम अशा प्रकारे मी क्षेत्र म्हणजे काय ते सांगितलं ज्ञान म्हणजे काय सांगितलं ज्ञेयम च उक्ताः समासतः। तसंच ज्ञेय म्हणजे काय ते मी तुला सांगितलं मद्भक्त एतत् विज्ञाय मद्भावाः मद्भावाय उपपद्यते। माझा जो भक्त असतो तो याला जाणून इथं भक्त हा शब्द वापरलेला आहे ज्ञानी नव्हे। मद भक्त एतत् विज्ञाय मद्भावाय उपपद्यते माझ्या भावालाच येऊन तो प्राप्त होतो। हा एक साधा श्लोक म्हणजे तुम्हाला दिलासा आहे या श्लोकानंतर अर्थात ज्योतिषामपि तज्ज्योती झाल्यावर आणि लगेच मग पुढे परत थोडंसं अवघड प्रकरणात आपण शिरणार। तुम्ही 12व्या अध्यायाच्या अखेरीपासून ज्ञानेश्वर महाराज आचार्य ज्याला ज्ञानकांड म्हणतात ते ऐकत आहात हे लक्षात ठेवा। मग त्याच्या पुढे प्रकृती पुरुष विवंचना म्हणून जे 13व्या अध्यायातलं प्रकरण आहे खूप चांगलं प्रकरण आहे रोचक आहे पण त्या प्रकरणाला भगवंत सुरुवात करतील। कपिल महामुनींनी लिहिलेलं जे सांख्यशास्त्र आहे त्या सांख्यशास्त्राला धरून पण थोडं ते मॉडिफाय करून असं भगवंतांनी प्रकृती पुरुष विवेचन केलेलं आहे तोही विषय त्याच्या पुढे पाहण्यासारखा आहे ऐकून ठेवण्यासारखा आहे असं मी म्हणेन तुम्हाला। त्यामुळं ज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट होतील। ज्ञान होईल मात्र जेव्हा ज्ञान ज्ञेय हे एकरूप होऊन जातील ज्ञात्या बरोबर तेव्हाच आणि ते साधनेनीच घडेल। हरि ओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु
ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोपा स्वामी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सिंह। उठाए से मंडली